Hello everyone, we are back with another episode today. Today we have decided to do something different. So we have decided a few topics and let's see if we can stick to those topics and how can we speak about it and express our emotions about it.
Opinions.
Yes, so we have, as you heard, Yash with us and I'm there. So let's begin. Yeah, so so I've just completed my engineering and yesterday my project was selected for the Smart India Hackathon thing. So we had a orientation sort of a thing for the POC, so proof of concept study. So we had to go there and explain what our project is, firstly. Secondly, build a business model around it. So so tumhe customer ideas kya hai, tumcha customer relations kasa asnar, ani cash inflow kasa, cash outflow kasa hai,
mate tumhi plan kela hota ka.
So we had to pitch it in front of a jury, two people hote आणि सेवन बूथ्स होते. सो एव्हरी पर्सन, सो बेसिकली हे ऑल ओव्हर इंडिया होतं. सो पुण्यात आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये झालेलं.
ओके,
सो तिथे एव्हरी कॉलेजमधून काहीतरी फोर प्रोजेक्ट सिलेक्ट केलेले वाटतं, त्यातून माझा एक प्रोजेक्ट होता. सो माझ्या कॉलेज थ्रू मी गेलेलो.
ओके,
सो तिथे गेलेलं, तिथे स्मार्ट इंडिया हॅकथॉन एक थिंग झालेलं पुण्यात युनिव्हर्सिटीच्या कोलॅबरेशन बरोबर. तर त्याचा डॉक्टर जरे म्हणून एक पर्सन आहे, तर तो आलेला. तर इज त्या टॉक वरून तरी मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की हो बाबा, पीपल आर ऍक्च्युअली इंटरेस्टेड इन इन क्रिएटिंग सम इकोसिस्टम फॉर युअर आयडिया वेअर दे वॉन्ट टू हेल्प यू. म्हणजे असं आपण टिपिकल आपल्या कॉलेजेसमध्ये बघतो ना की कसं असतं, म्हणजे आता कोणतरी टॉक द्यायला आलं तर फर्स्टली इतकं इगोइस्टिक असतो तो. म्हणजे ऑनेस्टली सांगतो की इगोइस्टिक इतकं असतो की त्याला वाटतं की बेसिकली काय वाटतं त्याला की इफ आय एम टॉकिंग, लेट से आय एम टॉकिंग अबाउट ए आय, देन आय हॅव टू नो एव्हरीथिंग अबाउट ए आय, अँड देन इफ समबडी आस्क मी समथिंग, इफ आय डोंट नो, मला फुल सगळं कन्सिडर करतील, असं त्यांच्या डोक्यात असतं. मला वाटतं ते द बिगेस्ट प्रॉब्लेम आहे.
एक एक्झाम्पल मी सांगू शकतो की आयोगाचे मेंबर्स आले होते आमच्या कॉलेजमध्ये, आणि म्हणजे ते फिजिक्सचं एक हे होतं, सेमिनार होता फिजिक्सचा, की ग्रॅव्हिटेशनल वेव्स कसे डिस्कवर केले जाऊ शकतात, किंवा बहुतेक त्यावेळीच ग्रॅव्हिटेशनल वेव्स डिटेक्ट झाले होते, नॉट द ब्लॅक होल. पण मग त्यावेळी जेव्हा जे पीपल हे एक्सप्लेन करायला आले होते, तर त्यांना काही क्वेश्चन्स विचारले अबाउट हिग्स बोसॉन वगैरे, किंवा बेसिक फिजिक्सचे काही कन्सेप्ट, तर दे वर एक्सप्लेनिंग लाईक, म्हणजे त्यांना सिम्पल भाषेमध्ये एक्सप्लेनच करता आलं नाही. की आता वी आर लाईक इंजिनियर्स, सो वी नो द काय म्हणतात टर्मिनॉलॉजी, किंवा जे काही असतं वी कॅन ग्रास्प दोज कन्सेप्ट रिलेटिव्हली इझिली. तर त्यांना इतका इगो होता की ते कोल्डर पर्सन होता, तो असं बोलत होता की मी माझ्याशीच बोललो. म्हणजे
आणि तेच ना, ते फीडबॅकच नाही घेत जेव्हा व्हेन यू आर टॉकिंग टू समवन. लेट्स से आता इवन आता आपण पॉडकास्ट रेकॉर्ड करताना पण आपण वी ट्राय टू इम्प्रूव्ह आर सेल्स. कसं इम्प्रूव्ह करतो, बाय लुकिंग ॲट आर ओल्ड पॉडकास्ट अँड सीइंग वेअर आय कॅन बी बेटर, समथिंग लाईक दॅट, राईट. तर ते व्हेन यू आर टॉकिंग यू टेक फीडबॅक, नॉट वर्बल, बट तुम्ही ऑडियन्स दिसतं, ऑडियन्स यॉन करतं आहे, ऑडियन्सचं झोप येते, ऑडियन्स मंद झालंय. सो इफ यू डोंट अंडरस्टँड दॅट, देन यू आर नॉट अ गुड स्पीकर. सो यू हॅव टू कीप ऑडियन्सेस इन्वॉल्व्ड, ऑलवेज एंगेज. सो ते त्यांना खूप चांगलं जमलं.
ओके,
सो तर मी तिथे गेलो, तिथे पिचन केलं. सो बेसिकली मला व्हॉट आय टूक अवे फ्रॉम ऑल ऑफ दिस वॉज देर इज फर्स्टली अन इकोसिस्टम दॅट दे आर ट्राईंग टू बिल्ड अराउंड इन्स्टिट्यूशन्स. इट वॉज कॉल्ड IIC, इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन सेल. म्हणजे दे वर ट्राईंग टू इन्वॉल्व ऑल द कॉलेजेस इन टू दिस इंटिग्रेटेड प्रोजेक्ट करायचं, सो दॅट म्हणजे आपल्याला कसं आता फक्त थिअरी आपण 1000 इयर्स पासून कम्प्लेन करतोय, आता ते चेंज करून प्रॅक्टिकल ओरिएंटेड करायचं आणि थिअरी ओरिएंटेड कमी करायचं असं त्यांचं हे आयडिया आहे.
ओके बर.
तर ते दे आर पुशिंग हार्ड फॉर इट आणि इट इज
गव्हर्नमेंट ओन्ड आहे.
नाही नाही, हे स्टार्टअप इंडिया ही वॉज अ पार्ट ऑफ गव्हर्नमेंट स्टार्टअप इंडियाचं काहीतरी. आय एम नॉट शुअर, मी ते ट्विटर हँडल लिंकमध्ये टाकतो. सो फर्स्टली ते होतं आणि नंतर तिथे अ कपल ऑफ पीपल आले जे बिझनेस इकॉनॉमिस्ट होते मला वाटतं. सो दे गो इकॉनॉमिस्ट म्हणजे इकॉनॉमिक्स जे मास्टर करतात. सो स्टॅटिस्टिक्स, तर तुझं एक कंपनी आहे. सो कंपनीला स्टॅटिस्टिक्स काय, तुम्ही फर्स्ट क्वार्टरमध्ये किती मनी मेक केला आणि तुम्ही काय काय बिल्ड केलं त्यामुळे काय मनी मेक केला, आणि नंतर पॉप्युलेशन किती आहे, पॉप्युलेशन किती पॉप्युलेशनला तुम्ही सर्व्ह करताय. तर बेसिकली तो कसं एक्सप्लेन केला माहितीये का, फर्स्ट त्यांनी स्टार्ट केला विथ हे होतं काय, फर्स्ट आपलं इकॉनॉमिक्स म्हणजे आपलं पॉप्युलेशन एवढं आहे, इंडियाचं पॉप्युलेशन एवढं आहे हा, आणि त्यातलं डेमोग्राफिक डिव्हिडंट म्हणून मोदी म्हणतो ना खूप. सो डेमोग्राफिक डिव्हिडंट इज बेसिकली किती यूथ आहे, किती पर्सेंट यूथ आहे ॲज कम्पेअर टू द ओल्ड पीपल इन रेशो काय. सो व्हॉट एव्हर तो काय म्हणत होता, अ व्हेरी थिंग, अ व्हेरी गुड थिंग दॅट स्टक विथ मी वॉज एव्हरी कंट्रीचं ना जेव्हा आपलं कसं आहे तसं असतं ना, डिव्हिडंड जास्ती असतं जेव्हा यूथ जास्ती असतं दॅन द ओल्डर हे, तेव्हा त्यांचं जी डी पी डबल होतं.
ओके.
सो आम्हाला तो बघून सांगितलं की तुमचं जबाबदारी आहे की तुम्ही आपलं जी डी पी डबल करायचं आणि द ओनली वे वी कॅन डू इट इज बाय मेकिंग जॉब क्रिएटर्स रादर दॅन जॉब सीकर्स.
जॉब सीकर्स, ओके.
तर ते खूप इंटरेस्टिंग होतं, म्हणजे दॅट इज व्हॉट दे आर लुकिंग फॉर. दे आर नॉट लुकिंग फॉर समबडी हु विल जस्ट कीप ऑन वर्किंग ॲट सम म्हणजे हे आता लेट्स से 15-20 इयर्स अगो इंडिया खूप बॅकवर्ड होतं ना, म्हणजे त्यांना इंग्लिश शिकवत होते
सगळ्यांना. ह्यांनी आणलं ना ते काय म्हणतात ग्लोबलायझेशनचं
आयडिया,
आयडिया म्हणण्यापेक्षा ब्रॉट टू इंडिया म्हणजे ग्लोबलायझेशनचं काय म्हणतात त्याला कॉन्ट्रॅक्ट ऑर समथिंग.
त्याच्यामुळे त्याच्यामुळे बघ ना आपल्याला,
राजीव गांधी ना,
आपल्या सगळ्यांना सगळ्यांना इंग्लिश बटर येतं देन मराठी और हिंदी. जस्ट इतकं सॅड आहे. मी परवा मी लास्ट टाइम पण सांगितलं वाटतं, परवा एक जर्मन व्हॉलंटियर बरोबर बोलत होतो इथे साधना विलेजमध्ये, तर तिला इतकं अस्टॉनिश्ड होत होती की मला इंग्लिश बेटर येते देन मराठी, कारण तिला जस्ट इंग्लिश खूपच सुटकी आहे त्याची.
ओके.
आणि इंग्लिश जर्मन खूप फ्लुएंट आहे लिहिता. मी आता कन्नड बोलतो घरी, मला कन्नड पण नाही येत प्रॉपरली. सो दिस इज अ दिस इज द रिझन ऑफ हे ग्लोबलायझेशनमुळं जे ओरिजिनॅलिटी आहे ना,
दॅट इज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ ग्लोबलायझेशन.
राईट, एक्झॅक्टली. तर ते आता
बट द कॉन्सिक्वेन्सेस,
बट आता ते जस्ट हे व्हायला लागले, नॉर्मलाइज व्हायला लागले. आता ग्लोबलायझेशन झाल्यानंतर आता जे व्हायला लागले, आता पीपल आर नॉट ट्राईंग टू मेक जॉब सीकर्स, विच इज व्हॉट आय लव, जस्ट ब्रिलियंट आहे ते. सो ते झालं. फर्स्टली त्यांनी ते एक्सप्लेन केलं दोन, की ग्लोबल हे कसं, ग्लोबलायझेशन कसं वर्क करतं. त्याच्यानंतर आमची आयडिया, हाऊ डू यू टेक युअर आयडिया टू द नेक्स्ट लेवल, की आता तेच सांगत होतं की आयडिया सगळ्यांकडे असतात, बट जे अप्लाय करणार असतं ते ओनली 20% लोक असतात. 20% लोकातून पण अराउंड 3% लोक अप्लाय करतात ते. आणि त्या 3% लोक अप्लाय करतात म्हणजे काय, ते क्रिएट द प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट. आता आपण चेस कसं बिल्ड केलं, चेस बोर्ड बिल्ड केलं, आपण प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे. सो तसं बिल्ड करणारे खूप कमी असतात, आणि त्याच्यातून पण पीपल हु ऍक्च्युली बिल्ड द प्रॉडक्ट इज व्हेरी लेस. म्हणजे त्या 3% ते 5% मधले अराउंड 15-20% लोक ते कंपनी बिल्ड करतात. सो एकदम कमी हे आहे. सो इट्स व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग फर्स्टली. आणि सेकंडली मला इनिशिएटिव्ह जे आहे ते खूप आवडलं ऑफ ऑल ऑफ.
इनिशिएटिव्ह एक लॉजिकल स्टेपच आहे, कारण
टुवर्ड्स
इट वॉज बाउंड टू हॅपन. म्हणजे इट्स गुड दॅट इट्स हॅपनिंग.
आणि ते दिसतंय सगळे, म्हणजे असं ऑनेस्टली इंटरेस्टेड आहेत इन व्हॉट यू वॉन्ट टू सेल, अँड देअर
करेक्ट,
दे आर विलिंग टू. आणि हे तेच नाही, हे सगळं फ्री होतं माहितीये का. जेवण इतकं चांगलं होतं, म्हणजे मी आय हॅव एक्सपिरियन्स इट सो मेनी टाइम्स, की युजली असं जजिंग जजिंग लेट्स से हॉटेल बाइट्स टॉयलेट, मला वाटतं ते द बेस्ट थिंग आहे. यू कॅन अंडरस्टँड हाऊ बॅड अ हॉटेल इज ओनली वेन यू नो
द वर्स्ट पार्ट ऑफ द,
या ते इक्वेशन जस्ट वर्क करतं फॉर मी. इन
सिमिलरली आपण ह्युमन्सला आपण कसं जज करतो बाय देअर चप्पल.
सो तसं दॅट इज हाऊ मला तसं वाटलं की इफ यू आर अफोर्डिंग समथिंग, फूड ऍक्च्युली चांगलं होतं आणि थांबायचं प्लेसेस खूप खराब नव्हते, म्हणजे बेटर होते देन व्हॉट आय एक्सपेक्टेड. कारण अराउंड 130 प्रोजेक्ट होते
ओके
आणि त्यातला मी 1 पर्सन होतो. सो काय माहिती, आणि अगेन जर ह्या प्रोजेक्ट मध्ये सिलेक्शन झालं तर अराउंड 10 पीपलचं सिलेक्शन होईल, त्यांना परत ग्रँड फिनाले म्हणून काहीतरी आहे आणि सगळ्यांना 1 लाख रुपीज ईच देतील ते. आय नो. आणि त्या प्रोजेक्ट साठी आपण इन्व्हेस्ट करायचं आणि एक प्रोडक्ट तिथे जाऊन सबमिट करायचं तुम्ही.
ओके.
सो हे असं होतं, खूप खूप इंटरेस्टिंग. म्हणजे हे कॉलेज थ्रू गेल्यामुळे मला जरसं रेप्युटेशन होतं.
हां, तर आता एक हा प्रोजेक्ट सिलेक्ट झाला तर त्यांनी तुला 1 लाख रुपीज वॉट एव्हर जे काही आहे ते प्राईज मनी ते दिलं, तर त्याच्यापुढे विल दे बी म्हणजे तुमच्या हातात घेऊन ते बिगर काय म्हणतात त्याला शार्क्स न देतील का, दे अलाव यू टू बिल्ड अ कंपनी ऑर प्रोडक्ट अराउंड इट, और दे विल दे गिव यू अ प्लॅटफॉर्म किंवा काय.
सो बेसिकली 1 लाख रुपीज दिल्यानंतर दे डोंट एक्सपेक्ट एनिथिंग आउट ऑफ यू, दे आर जस्ट होपिंग दॅट यू विल यूज दॅट 1 लाख टू बिल्ड अ बेटर प्रोडक्ट देन वॉट यू हॅव.
बट वॉट डू दे गेट फ्रॉम इट
एक्झॅक्टली. सो वॉट दे गेट इज इनोव्हेशन इन इंडिया. That is what they're selling. They are not in it because they want to make money out of it. So,
right.
If they want to make money out of it, they will become an investor in the company.
Obviously,
they don't
make money, sir. But when they are investing in something, let's say they are investing. Because they invest in India's innovation.
Right.
So, they invest in it, they actually have to expect something out of it. Right. बट नॅचरल आहे. तर मला काय वाटतं की चांगलं आहे की ते देतील मनी वगैरे, खूप चांगलं आहे. आणि इफ वी हॅव व्हॉट इट टेक्स टू बिल्ड अ कंपनी अराउंड इट किंवा सक्सेसफुल प्रोडक्ट मिळेल तर इट्स गुड. म्हणजे ते ॲटलिस्ट आपल्याला मॉनिटर तरी करतील मला वाटतंय की. म्हणजे एक आता आपला चेसबोर्ड बनवायला लागलो आपण, तर त्याचं नेक्स्ट व्हर्जन काय असेल, बीटा व्हर्जन, बीटा व्हर्जन ना, तर त्याचं नेक्स्ट व्हर्जन जे काही असेल ते तू बनवायला लागलं असते आणि त्याच्यानंतर फायनल प्रोडक्ट जो काय असेल विच विल बी अवेलेबल फॉर एव्हरीबडी किंवा इन द मार्केट, तर मग त्यासाठी तुला एक प्लॅटफॉर्म लागेल. तर तो प्लॅटफॉर्म तू स्वतः डेव्हलप करशील का ते तुला हेल्प करतील डेव्हलप करायला.
सो बेसिकली कसं असतं की आता जे 1 लाख रुपीज देतात ते ओनली मनी नाही देत, मनी दिल्यानंतर ना ते तुम्हाला ग्रँड फिनालेला बोलवतात. ग्रँड फिनालेला ना इन्व्हेस्टर्स असतात तिथे, जिथे तुम्ही नॉट ओनली जस्ट हे करता, म्हणजे नॉट ओनली यू आर गेटिंग मनी बट यू आर गेटिंग एक्सपिरियन्स ऑन हाऊ टू पिच युअर आयडिया, राईट, हाऊ टू मेक शुअर दॅट. हा त्यांनी एक ग्रेट लाईन सांगितलं की तुम्ही तुमच्या पप्पांनाच सांगू नाही शकत आहे की ह्या प्रोजेक्टसाठी एवढा मनी लागतंय, तर तुम्ही दुसऱ्या इन्व्हेस्टर्सला काय सांगणार आहे की त्यांना फक्त मनीचं गरज आहे, तुम्ही पप्पांना तू बेटर करावे म्हणून गरज आहे. तर तुम्ही हाऊ डू यू सेल दॅट इज व्हॉट दे वर इंटरेस्टेड इन. मला इनर्टली सेलिंग अ प्रोडक्ट नाही आवडत, आय फील दॅट.
पण जे काय आहे ते कन्व्हिक्शननी बोललं की
एक्झॅक्टली यू डोंट, मला ऑनेस्टली वाटतं की यू डोंट ऍडव्हर्टाइज अ प्रोडक्ट, यू डोंट सेल अ प्रोडक्ट, द प्रोडक्ट सेल्स इट सेल्फ, बट यू जस्ट हॅव टू पुट your product in a place where it is visible to everybody.
Right.
Where I don't like people, if I ever build a company, I would never build a sales division, or I would, but I would not build something that will only sell. I would not make ads.
Advertise banvayche nahi. So like
I
Apple.
Would, yeah, Apple or any elite company.
Tesla.
They never, because their products are so well known.
Exactly.
That it is, and even initially astana pan, if your product is good enough, tumhala advertise karayla lagta definitely.
Oh.
But
nahi mala mat kalal tula kay mhanta ki whenever you are selling something it should not feel like
असं नाही
म्हणजे
संपत.
हां
सो परफेक्ट आहे.
स्मूथ
सो
व्हायला पाहिजे.
हां, तर तिथे ना कॉन्व्हर्सेशन होतं, म्हणजे क्यू अँड ए होतो.
ओके
तेव्हा त्यांनी मला विचारलं की व्हॉट 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 आर द क्वेश्चन्स हे सगळं. तर मी विचारलं की नाही, त्यांनी एक काहीतरी क्वेश्चन विचारलं, थांब एक क्षण. हां, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अ स्मॉल कंपनी अँड अ स्टार्टअप, राईट? सो सगळे डिफरंट डिफरंट आन्सर्स दिले की हे ते म्हणजे काय स्टार्टअप्स आत्ताच चालू झाले असतात, स्मॉल कंपनी इयर्स झाले असतात, असं ते सगळं. मी सांगितलं की पॅशन असतं इन स्टार्टअप्स. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल, आता कुठलं पण ग्रोसरी स्टोअर घे, म्हणजे आता माझ्या घरासमोर गीतांजली आहे, तर गीतांजली हॅज बीन देअर फॉर द लास्ट 20-25 years नाउ. तर जर डू यू कन्सिडर दॅट एज अ स्टार्टअप? आय डोंट थिंक सो, बिकॉज पॅशन नाही आहे. ते जस्ट करतायत बिकॉज दॅट इज ऑल दे
नाईस. स्मॉल कंपनी दॅट हॅज बीन फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाईम विल स्टे, म्हणजे त्याचा ग्रोथ होण्याची चान्सेस कमी आहेत, बट स्टार्टअप हॅज अ ग्रेटर पोटेन्शियल दॅन स्मॉल कंपनी,
राईट? सो एक्झॅक्टली, तर ते पॅशनचं मी सांगितलं. तर तो म्हटलं सभी को पॅशन देत आहे सर, कोणाला पण. मी आय कॅन टॉक अबाउट पॅशन ऑल द ऑल डे लॉंग, बट पॅशन इज नॉट व्हॉट इज डिफरंट इन अ स्टार्टअप अँड अ लेट्स से अ वेंचर. सो द मेन डिफरन्स इज स्टार्टअप मेक्स 10x मनी इन द नेक्स्ट लेट्स से 1 year. And then makes 100x money in the next year. And then 1000x in the next year. So exponential growth of the money, hai na, making money is what startup does.
Right.
But a small company, we cannot expect that from a small company.
Yes.
What we're expecting is a very stagnant growth.
Exactly.
And you cannot expect big things from a small company.
Mm-hmm.
So this is the basic difference. But मला वाटलं पॅशन इज वन ऑफ द मेजर थिंग्स दॅट ड्राईव्ह ऑल ऑफ दिस.
तेच तर ना, जर पॅशन असलं तरच ते होतं ना, म्हणजे ग्रोथ जे काय, बट नॉट नेसेसरीली. म्हणजे इफ यू हॅव द पॅशन बट समवेअर युअर यु नो काहीतरी चुकीचं करताय तुम्ही. देर आर मिलियन्स ऑफ थिंग्स, म्हणजे कितीतरी व्हेरिएबल्स असतात वेन यू आर इन अ कंपनी, वेन यू आर इन अ स्टार्टअप. तर इतके सारे व्हेरिएबल्स असतात आणि तुझ्या एकट्याचंच पॅशन पॅशन हे होत नाही, म्हणजे काउंट होत नाही. यू हॅव पियर्स ऑर टीममेट्स ज्यांचे एफर्ट्स ऑल्सो म्हणजे काउंट करतात. सो मला वाटतं की पॅशन इज अ करेक्ट, पण ते दॅट इज नॉट
द ओनली थिंग.
हां, दी ओनली थिंग.